नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ऐतिहासिक भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी आज ही घोषणा केली. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी लक्सन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. हा करार द्विपक्षीय आर्थिक संबंध लक्षणीयरित्या दृढ करेल, बाजारपेठेत प्रवेश सुलभ करेल, गुंतवणुकीला चालना देईल आणि दोन्ही देशांमधलं सामरिक सहकार्य मजबूत करेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मुक्त व्यापार करारामुळे मिळालेल्या मजबूत आणि विश्वासार्ह पायाच्या आधारावर दोन्ही पंतप्रधानांनी पुढील 5 वर्षात द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचा तसंच पुढील 15 वर्षात न्यूझीलंडकडून भारतात 15 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होण्याचा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रीय गणित दिवस आज साजरा होत आहे. भारताचे सर्वात प्रभावशाली आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. विज्ञान संशोधन आणि दैनंदिन जीवनात गणिताचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी देशभरातल्या शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात दाट धुक्यामुळे अनेक विमानसेवा आणि रेल्वेगाड्या विस्कळीत झाल्या आहेत. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दृश्यमान्यता कमी झाल्यानं सुमारे 10 विमानसेवा रद्द करण्यात आल्या. दिल्लीकडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांवरही याचा परिणाम झाला असून 17 रेल्वे 3 तासांपेक्षा अधिक उशिरानं धावत आहेत. दरम्यान नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेसही उशिरा धावत असल्याचं, आज सकाळच्या तिच्या नियोजित वेळेऐवजी 1:30 सुटणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे. सदनिका घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकटे यांना मुंबई उच्च न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे, त्यामुळे त्यांची आमदारकी कायम राहणार आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही, असं स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीसही जारी केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे दोषी ठरले होते. या प्रकरणात त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेला स्थगिती दिली होती, मात्र शिक्षा कायम ठेवली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो येत्या बुधवारी ब्लूबर्ड ब्लॉक 2 हा दूरसंवाद उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. अमेरिकेच्या AST स्पेस मोबाईल या कंपनीचा हा उपग्रह LVM-3 या उपग्रह प्रक्षेपकाद्वारे पृथ्वीच्या निम्न कक्षेत पोहोचवणारा सर्वात मोठा व्यापारी उपग्रह असेल. ब्लूबर्ड ब्लॉक 2 कंपनीचा हा पुढल्या पिढीतला दूरसंवाद उपग्रह मोबाईल स्मार्टफोनना अवकाश आधारित सेल्युलर ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी थेट मिळवून देण्यासाठी विकसित केला आहे. इस्रोनं विकसित केलेल्या LVM-3 हा 3 टप्प्यांमधला उपग्रह प्रक्षेपक असून त्याच्या सहाय्यानं चांद्रयान 2 आणि 3 प्रक्षेपण करण्यात आलं होतं. राष्ट्रीय महिला आयोगानं शक्ती स्कॉलर्स हा युवा संशोधन फेलोशिप कार्यक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत भारतातल्या महिलांच्या संबंधित मुद्द्यांवर धोरणाभिमुख संशोधन करण्यासाठी तरुण विद्यार्थी आणि संशोधकाकडून अर्ज मागवले आहेत. महिलांची सुरक्षा आणि सन्मान, लिंग आधारित हिंसाचार, कायदेशीर हक्क आणि न्यायाची उपलब्धता, आरोग्य आणि पोषण, आर्थिक सक्षमीकरण आणि श्रम सहभाग यासारख्या प्रमुख क्षेत्रांवरही बहुविद्याशाखीय संशोधनास प्रोत्साहन देणं हा या फेलोशिपचा उद्देश आहे. निवडलेल्या उमेदवारांना 6 महिन्यांचा संशोधन अभ्यास करण्यासाठी 1 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाईल. विद्यार्थी या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात, असं आयोगानं कळवलं आहे. बालविवाहमुक्त अभियानाअंतर्गत लातूर इथल्या मुकुंदराज महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश संजय भारुका यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात बालविवाहाचे दुष्परिणाम तसंच बालविवाह प्रतिबंधक कायदा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. बाल संरक्षणाबाबत अस्तित्वात असलेल्या कायद्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असल्याचं मत विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्यंकटेश गिरवलकर यांनी व्यक्त केलं. तैवानच्या शिक्षण मंत्रालयाच्या आमंत्रणावरून मुंबई विद्यापीठाचं एक शिष्टमंडळ तैवानला रवाना झालं आहे. द्विपक्षीय शैक्षणिक सहकार्य अधिक बळकट करणं आणि तैवानमधली अग्रगण्य विद्यापीठं आणि उद्योग संस्थांशी दीर्घकालीन भागीदारीच्या संधी निर्माण करणं हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 नमस्कार.